ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
साखर उद्योगाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी केनिया शुगर बोर्डला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न. कृषी मंत्रालयाने साखर उद्योगातील आव्हानांचा सामना करण्यासाठी केनिया शुगर बोर्डला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न जाहीर केला आहे. कृषी कॅबिनेट सचिव पीटर मुनिया यांनी सांगितले की ते साखर विधेयकाच्या निर्माणावर भर देत आहेत, जो सध्या संसदमध्ये सादर करण्यात आलेल्या साखर विधेयकामध्ये संशोधनाच्या माध्यमातून व्हावा. मुन्या म्हणाले, साखर क्षेत्र मोठे आहे आणि यासाठी एका रचनेची आवश्यकता आहे जे विशुद्ध रूपातून साखर उद्योगासाठी समर्पित होईल. आम्ही देशामध्ये साखर क्षेत्राला प्रभावित करणाऱ्या विविध मुद्द्यांशी निपटण्यासाठी केनिया शुगर बोर्डला पुनरुज्जीवित करणार आहोत. मुनिया म्हणाले, कृषी आणि खाद्य प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्र आणि अधिकारात बदल करण्याची शक्यता आहे, ज्या अंतर्गत केनिया शुगर बोर्ड आपल्या कामात वेगळेपण पाहू शकते. AF ने ऊस मूल्य निर्धारण समितीची सुरुवात केली होती, जी प्रति महिना बाजारामध्ये साखरेच्या किमतीच्या आधारावर मूल्य निर्धारित करेल, पण या तंत्राने आपला हेतू साध्य केला नाही. नव्या KSP वर साखर लेवी एकत्र करण्याची जबाबदारीही घेतली जाईल, जिला अनेक वर्षापूर्वी बंद केल्यानंतर पुन्हा सुरू केले जात आहे. मंत्रालयाने साखर उद्योगाच्या सुधारणांसाठी कार्यवाही सुरू केली आहे, ज्याने अलीकडच्या काही वर्षांमध्ये निराशाजनक प्रदर्शन केले आहे.